समास चार आत्मनिरूपण. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या वचनाचा प्रत्यय देणारी या समासाची सुरुवात आहे. श्री समर्थ सगळ्यांना अत्यंत नम्रभावाने विनंती करून म्हणतात की उगाच उदास राहू नका, माझे स्वानुभवाचे बोलायका. या विश्वातील बऱ्या वाईट सर्वच घटना एका ईश्वराच्या म्हणजेच अंतरात्म्याच्या सत्तेने चालतात. ती सत्ता बघायला शिकावे, म्हणजे जिथे नजर जाईल तेथे रामाची खूण पटेल. असे बघायला शिकणे म्हणजेच उपासना होय. परब्रह्माच्या एका भागावर मी आहे अशी शुद्ध जाणीव झाली. तिच्यामधून मी एक आहे बहु व्हावे हा हरिसंकल्प उदयास आला आणि तोच या विश्वरूपाने फळास आला. हे नीट समजले म्हणजे ज्याची उपासना करायची ते आपणच आहोत असे लक्षात येऊन देवभक्त एकरूप होतात. पुढे म्हणतात की ईश्वरी सत्तेचे भान ठेवून कर्म करावे, म्हणजे कर्तेपणाचा अहंकार लागणार नाही आणि हळूहळू परब्रह्मापर्यंत पोचता येईल. ऐकूया तर, श्रीराम सकळ जनास प्रार्थना उगेच उदास करावे ना, निरूपण आणावे मना प्रत्ययाचे. प्रत्यये राहिला एकीकडे आपण धावतो भलतीकडे, तरी सारा साराचे निवाडे कैसे होती. उगीच पाहता सृष्टी गलबला दिसतो दृष्टी, परी ते राजसत्तेची गोष्टी वेगळीच. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, नाना सुखे येणे द्वारे प्राप्त होती. त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षी तसे. सत्ता पृथ्वीमध्ये वाटली जेथे तेथे विभागली, कळेने सृष्टी चालली भगवंताचे. मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता शरीरी विभागली तत्वता, सकळ कळाचा तुर्यता तेथे वसे. सकळ पुराचा ईश जगामध्ये तो जगदीश, नाना शरीरी सावकाश करू लागे. नाही उंच नीच विचारिले, नाही बरे वाईट पाहिले, कार्य चालो ऐसे झाले भगवंतासी. जगदांतरी अनुसंधान बरे पहाणे हेच ध्यान, ध्यान आणि ते ज्ञान एक रूप. प्राणी संसारास आला काही एक शहाणा झाला, मग तो विवरो लागला भूमंडळी. प्रगट रामाचे निशाण आत्मा राम ज्ञान घन, विश्वंभर विद्यमान भाग्य कळे. द्रष्टा म्हणजे पाहता, साक्षी म्हणजे जाणता, अनंत रूपी अनंता ओळखावे. संगती असावी भल्यांची धाटी कथा निरूपणाची, काही एक मनाची विश्रांती आहे. त्याही मध्ये प्रत्यये ज्ञान जाळून टाकिला अनुमान, प्रचितिविण समाधान पाविजेल कैसे. मूळ संकल्प तो हरिसंकल्प, मूळ माये मधील साक्षेप, जगदांतरी तेची रूप देखि जेते. उपासना ज्ञान स्वरूप ज्ञानी चौथा देह आरोप, या कारणे सर्व संकल्प सोडून द्यावा. पुढे परब्रह्म विशाल गगनासारखे पोकळ घन पातळ कोमळ काये म्हणावे. उपासना म्हणजे ज्ञान, ज्ञाने पाविजे निरंजन, योगियांचे समाधान येणे रीती. विचारने हटून साप आहे, तरी उपासना आपणची आहे. एक जाये एक राहे देह धरूनी. अखंड ऐसी घाल मेली, पूर्वापर होत गेली, आता ही तैसीच चालिली उत्पत्ती स्थिती. सामर्थ्य आहे चळवळेचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. करता जगदीश हे तो खरे, परी विभाग आला पृथकाकारे, तेथे अहंतेचे काविरे बाधिजेना. हरिर्दाता हरिर्भोक्ता ऐसे चालते तत्वता, ये गोष्टीचा आता विचार पहावा. सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू, जैसे कळेल तैसे करू जगदांतरे. देवा एवढे चपळ नाही, ब्रह्मा एवढे निश्चळ नाही, पायरीने पायरी चढोन पाही मूळ पर्यंत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास चौथा. श्रीराम.